हरिः ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ अग्ना विष्णु शशोष सेमा वर्धन्तु वां गिरः द्युम्नैर्वाजेभिरागतम् वाजश्च मे प्रसवश्च मे प्रयतिश्च मे प्रसितिश्च मे धीतिश्च मे क्रतुश्च मे स्वरश्च मे श्लोकश्च मे श्रावश्च मे श्रुतिश्च मे ज्योतिश्च मे सुवश्च मे प्राणश्च मे पानश्च मे व्यानश्च मे सुश्च मे चित्तम् च म आधीतम् च मे वाक्च मे मनश्च मे चक्षुश्च मे श्रोत्रम् च मे दक्षश्च मे बलम् च म ओजश्च मे सहश्च म आयुश्च मे जरा च म आत्मा च मे तनुश्च मे शर्म च मे वर्म च मेऽङ्गानि च मे स्थानि च मे परुगंषि च मे शरीराणि च मे ज्येष्ठम् च म आधिपत्यम् च मे मन्युश्च मे भामश्च मे मश्च मेऽम्भश्च मे जेमा च मे महिमा च मे वरिमा च मे प्रथिमा च मे वर्ष्मा च मे द्राघुया च मे वृद्धम् च मे वृद्धिश्च मे सत्यम् च मे श्रद्धा च मे जगच्च मे धनम् च मे वशश्च मे द्विषिश्च मे क्रीडा च मे मोदश्च मे जातम् च मे जनिष्यमाणम् च मे सूक्तम् च मे सुकृतम् च मे वित्तम् च मे वेद्यम् च मे भूतम् च मे भविष्यच्च मे सुगम् च मे सुपथम् च मवृद्धम् च मवृद्धिश्च मे क्लुप्तम् च मे क्लुप्तिश्च मे मतिश्च मे सुमतिश्च मे।
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त मिलिंददादा आपल्याला आज सांगणार आहे।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। नोव्हेंबर 1980 च्या दरम्यान युवा केंद्राचा दुसरा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। युवा केंद्र हा एक तसं म्हटलं तर छोटासा उपक्रम होता। दोन पाच तरुणांनी सुरू केलेलं युवा केंद्र हे श्री स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळ या नित्याच्या ज्ञानेश्वरी निरूपणाभोवती गुंतलेल्या मंडळाच्या तुलनेत अगदीच नगण्य होत। स्वामी माधवनाथांच्या प्रभावळीतल्या जुन्या साधकांच्या पठडीत एक प्रकारे न बसणार असं हे युवा केंद्र होतं। त्या सर्व मंडळींसाठी स्वामी माधवनाथ हे एक साक्षेपी प्रवचनकार, संप्रदायाचे अध्वर्यु आणि स्वांत सुखाय ज्ञानेश्वरी निरूपण सेवा करणारे सत्पुरुष होते। स्वामींच्या 1958 ते 1978 या दरम्यानच्या कार्याकडे पाहता त्यांना असं वाटणं हे रास्तच होतं। परंतु फक्त उतारवयीन साधक श्रोत्यांपुढे ज्ञानेश्वरीचे अंतरंग खुलवावं इतपतच स्वामीजींची दृष्टी सीमित नव्हती। त्यांना सुशिक्षित नवयुवकांमध्ये परमार्थाचं स्फुल्लिंग जागृत करायचं होतं। ज्ञानेश्वरी दासबोध आणि सारस संत वाङ्मय यांचा 20व्या शतकातल्या तरुण पिढीशी संबंध जोडायचा होता। परमार्थाला वयाची अट नसते असं जरी असलं तरी तरुण साधक साधकांची परमार्थ ही मिराजदारी असावी। त्यांच्या जीवनाला संतांच्या उपदेशाचा जवळून स्पर्श व्हावा, येणाऱ्या पिढ्यांमध्ये तर्कशुद्ध परमार्थानं पक्के पाय रोवावेत असा जणू ध्यासच त्यांना लागला होता। गेल्या 2-3 दशकांच्या अवाक्यात त्यांनी समाज मनाचा सखोल मागोवा घेतला होता. परमार्थ बोलणं आणि परमार्थ जगणं यामधली क्लेशकारक दरी त्यांनी अनेकदा अनुभवली होती. जिज्ञासू सुविद्य तरुण पिढीची नेमकी गरज काय, त्यांना रुचेल असा परमार्थ निश्चित कसा असावा, याबद्दलचं स्वामीजींचं चिंतन परिपक्वतेला पोचलेलं होतं. या आणि अशा अनेक कारणांसाठी त्यांनी मकरंद, मिलिंद वाटवे, विजय अशा तरुण साधकांचं संघटन घडवायला प्रोत्साहन दिलं. युवा केंद्राचा उपक्रम नित्याच्या कार्यापासून थोडासा निराळा आणि प्रसुप्त असाच ठेवला. विशेष गाजावाजा न करता स्थिरतेने ते केंद्र मोठं व्हावं, त्याची एक वेगळी ओळख निर्माण व्हावी अशी स्वामीजींची अपेक्षा असावी. भागेश्वर निवासापासून हाकेच्या अंतरावरच मी राहत होतो. आमच्याच घरी हा युवा केंद्राचा वर्धापन दिन व्हावा असा मी मिलिंद वाटवे आणि मकरंद यांच्याकडे प्रेमाचा हट्टच धरला. सुदैवाने माझ्या घरातली सर्व मंडळी त्या सुमारास परगावी गेली होती. स्वामीजी सरलाताईंना सुद्धा येण्यासाठी माझं घर खूपच सोयीचं होतं, म्हणून स्वामीजींशी बोलून ती जागा निश्चित केली. मिलिंद, मकरंद, विजय, नाना, शशांक, पंकज, सुनील, आमचे मिलिंद पाटोळे म्हणून एक शिक्षक होते, असे 7-8 जण माझ्या घरी येऊन डेरे दाखल झाले. आमच्या घराचा ताबा युवा केंद्राच्या या सर्व आधारस्तंभांनी घेतला. घर स्वच्छ झाडून घेतलं. घरातल्या सर्व गाद्या, चादरी, सतरंजा, जाजवत, तक्के, लोड सगळं जमा करून घरातल्या 3 खोल्यांमध्ये बैठकी पसरल्या. आमच्या घरात इतकं सामान आहे याची मला पहिल्यांदाच कल्पना आली. ही सर्व तयारी चालू असताना मकरंद मला म्हणाला, कार्यक्रम संपल्यानंतर आपण हे सर्व व्यवस्थित आवरून ठेवूयात, सगळे जागच्या जागी लावून ठेवू, तू काही काळजी करू नकोस. हे ऐकून मला जरा हायसं वाटलं, कारण घरातल्या सामानाची अशी अवस्था आमच्या काकांनी चुकून जरी बघितली असती तर माझीच घरातून उचलबांगडी झाली असती. युवा केंद्राचा दुसरा वर्धापन दिन अशा रीतीने सजवलेल्या ह्या सभागृहात साजरा झाला. स्वामीजी संध्याकाळी ठीक 6 वाजता सरलाताईं समवेत आले. आम्ही मुलं मुली मिळून 35-40 जण जमा झालो होतो. त्या दिवशी एक वेगळाच भावनेचा कल्लोळ दाटून आला. या उत्सवाआधी जवळपास 2 महिने मकरंदनी युवकांचा म्हणून सामूहिक ज्ञानेश्वरीतल्या निवडक ओव्या लेखनाचा खटाटोप सुरू केला होता. स्वामीजींना अत्यंत प्रिय असणारा आणि प्रवचनांमधून वारंवार उल्लेख होणारा ज्ञानेश्वरीतला भाग म्हणजे महापुरुषांची लक्षणं. ज्ञानेश्वरीत स्थितप्रज्ञ, कर्मयोगी, ध्यानयोगी, भक्त, ज्ञानी, गुणातीत इत्यादींच्या मार्फत जी संत लक्षणं आली आहेत अशा ओव्यांचं संकलन मकरंदनी केलं होतं. अत्यंत परिश्रमपूर्वक केलेल्या या संकलनातून साधक साधिकांची नावं काढून प्रत्येकाला 50 ओव्या लिहायला दिल्या होत्या. त्या लिहिण्याची पद्धत निश्चित करून दिली होती. सर्वांनी लिहिलेल्या ओव्या विषयवार विभागून त्यांची एकत्रित उत्तम बांधणी करून एक देखणं पुस्तक तयार केलं. त्या दिवशी स्वामीजींना तो ओव्यांचा संग्रह समर्पण करण्यात आला. मला आठवतं त्याप्रमाणे सद्भक्त कांचनताईंनी या उत्सवाचं सूत्रसंचालन केलं. सद्भक्त सुनील दादा, सुनील तावरे, मिलिंद पाटोळे आणि मिलिंद वाटवे यांची मनोगत झाली. मकरंदच्या हस्ते ओवी संग्रह स्वामींना अर्पण करण्यात आला. त्यावेळी कांचननी मकरंदला उद्देशून माऊलींची स्वामींची या मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा, येरते पांडवा वाणिज्य करणे ही ओवी उद्धृत केली होती. ती म्हणाली होती, स्वामींनी मागे एकदा बोलताना अशी इच्छा व्यक्त केली होती की अशा ज्ञानेश्वरीत ठिकठिकाणी आलेली भक्त, ज्ञानी, कर्मयोगी, स्थितप्रज्ञ लक्षणं कोणी एकत्रित केली तर फार बरं होईल. मकरंदनी लक्षात ठेवून सर्वांच्या मदतीने ह्या ओव्या लिहून काढल्या. खरं म्हणजे तो एकटा हे सर्व लिहून स्वामीजींना देऊ शकला असता, पण सर्वांनीच या सेवेत सहभागी व्हावं अशा हेतूनी त्यांनी आम्हा सर्वांकडून थोड्या थोड्या ओव्या लिहून घेतल्या. सुनील म्हणाला, मला स्वतःला काही कळत नाही तरी मी पोपटासारखी बडबड करतो, पण हा पोपट संतांच्या घरातला आहे, त्यांच्या घरचं खाजं खाऊन तयार होतो आहे. स्वामीजींना खूप संतोष वाटत होता. ते म्हणाले, या घरात सर्वत्र गाद्या पसरून तुम्ही मुलांनी उत्तम व्यवस्था केली. मकरंदनी तयार केलेल्या या ओव्यांचा संग्रह सुद्धा तुमच्या सेवाभावाची ग्वाही देतो. अशीच आनंदात साधना करून आपल्याला मुक्त होऊन जायचं आहे. अतिशय उत्साहात आणि आनंदात वर्धापन दिन उत्सव साजरा झाला. त्या रात्री माझ्या घरीच आम्ही 7-8 साधक झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व घर आवरून रंगमंच पूर्ववत होता तसा करून आपापल्या घरी ते गेले. स्वामीजींना अनेक संस्थांमधून प्रवचनांसाठी बोलावून घेत. स्वामीजी नम्रपणे त्या मंडळींना आपला नकार कळवत असत. ते म्हणत, इथे आपल्या घरीच रोज ज्ञानेश्वरी चालते, 50-100 श्रोते येत असतात, माझं दुकान आणि प्रवचन हे सांभाळून मला वेगळा वेळ आहे कुठं, म्हणून मी येऊ शकत नाही. त्यांचं खरं मत असं होतं की एखाद 2 दिवस केलेल्या प्रवचनांनी फक्त बुवा प्रसिद्ध होतो पण श्रोत्यांच्या जीवनात काही परिवर्तन होत नाही. ते वेगवेगळ्या प्रवचनकारांचं वक्तृत्व ऐकत राहतात पण करत काहीच नाही. आपण एकाच समुदायापुढे सातत्याने पुन्हा पुन्हा सांगत राहावं म्हणजे त्यांच्या ठिकाणी काही प्रबोधन घडू शकतं. असं जरी स्पष्ट मत स्वामींचं असलं तरी त्याला काही सन्माननीय अपवाद हे होतेच. त्यातलाच एक म्हणजे हरिभक्तीपरायण केशवराव महाराज देशमुख यांच्या समाधी मंदिरातला उत्सव. दर वर्षातून एकदा स्वामीजी त्या उत्सवात प्रवचन सेवा सादर करत असत. केशवराव महाराज हे जुन्या पिढीतले नावाजलेले प्रवचनकार आणि सत्पुरुष होते. त्यांनी आयुष्यभर 40 वर्षाहून अधिक काळ रोज ज्ञानेश्वरी प्रवचनांची सेवा केली होती. त्यांच्याबद्दल स्वामीजींच्या मनात प्रचंड आदर असे. त्या आदरापोटीच तिथल्या विश्वस्तांचं निमंत्रण ते डावलू शकत नसत. स्वामीजींसह 1980 सालापासून पुढे 4-5 वर्ष प्रवचनांना गेल्याचं मला आठवतंय. 1981 साली झालेल्या प्रवचनांसाठी स्वामीजीं पाठोपाठ आम्ही 8-10 जण चालत चालत ओंकारेश्वराच्या मंदिरापर्यंत गेलो होतो. स्वामी आणि सरलाताई पुढे आणि सायकली हातात घेऊन आमची वानरसेना मागे असे ब्युटी क्लॉथ स्टोअर्स ते ओंकारेश्वर मंदिर आमची अघोषित मिरवणूक झाली. स्वामींच्या मागून चालताना फार आनंद वाटे. मध्येच थांबून ते मागे वळून आमच्याकडे नजर फिरवत, कौतुकाने स्मितहास्य करून पुन्हा वळून चालायला सुरुवात करत. समाधी मंदिराचे विश्वस्त स्वामीजींचे निकटचे स्नेही होते. मला आठवतं त्यांचा मांडव स्वामींच्या प्रवचनाच्या दिवशी पूर्ण भरून वाहत असे. स्वामींचे नित्याचे श्रोते आणि बाळासाहेबांचं प्रवचन आहे म्हणून उत्सुकतेने आलेले श्रोते असा मोठा समुदाय जमा होई. विश्वस्त मंडळींबरोबर स्वामीजींची पुष्कळ थट्टा मस्करी चाले, हास्य विनोद चालत. एकदा स्वामी आणि त्यांचे समवयस्क स्नेही यांच्या गप्पा विनोद खूपच रंगले. स्वामीजी आणि ते गृहस्थ एकमेकांच्या हातांवर टाळ्या देऊन गप्पांमध्ये दंग होते. मला ते बघून खूप गंमत वाटली आणि थोडस बरं पण वाटलं. स्वामीजी हे एवढे मोठे होते तरी सुद्धा अहंकार शून्य होऊन सर्वांमध्ये आपल्यासारखेच मिसळून जातात, आपल्यासारखेच होतात. हे सुद्धा एक स्वामीजींचं वेगळंच दर्शन मला केशवराव महाराज देशमुखांच्या समाधी उत्सवाच्या दिवशी झालं. अरे
ज्ञानोबांचा आणि तुकोबांचा पालख्या शनिवारी पुण्यामध्ये येतील. उद्या आळंदीहून त्यांचं प्रस्थान होईल आणि आजो घरी मुक्काम करून शनिवारी परवा त्या मार्गक्रमणा करत पुण्यामध्ये येतील. शनिवार रविवार असे दोन दिवस मोठ्या कृपाळूपणे ते पुण्यात राहतील आणि सोमवारी सासवडकडे पंढरपूरला जाण्यासाठी म्हणून मार्गस्थ होतील. आपण पूर्वी फर्ग्युसन कॉलेजच्या मेन गेट पशी सर्वजण जमत असू हा उपक्रम 1977 सालापासून मी अनुभवतो आहे. साधारण 4-5 वर्षांपूर्वी आपण याच्यामध्ये थोडासा बदल केला. पूर्वी स्वामीजी तिथं जात असत आणि तिथून पालखी बरोबर अप्पा बळवंत चौकाच्या पुढं जो आगीचा बंब उभा तेव्हा करत असत बुधवार पेठेच्या चौकात तिथपर्यंत स्वामीजी चालत जात असत. नंतर ते अंतर हळूहळू कमी कमी होत गेलं. अप्पा बळवंत चौकात ते बाहेर पडू लागले. पुढच्या काळामध्ये कुमठेकर रस्त्यावर ते जैन कलेक्शन कडून येणारा रस्त्याचा जो चौक आहे तिथून पालखीतून बाहेर पडायला लागले. त्यांचं वय जसं पुढे जात राहिलं नंतर मला असं आठवत की चित्रशाळेपाशी स्वामीजी बाहेर पडू लागले. शेवटच्या काही काळामध्ये अलका टॉकीज चौकामध्ये स्वामीजी बाहेर पडू लागले आणि स्वामीजींच्या शेवटच्या काळामध्ये त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला तेव्हा स्वामीजी कुलकर्णी पेट्रोल पंपापाशी त्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात येई आणि आम्ही सगळे स्वामीजींकडे येणारे साधक फर्ग्युसन कॉलेज पासून तिथपर्यंत येत असू. पालखी बरोबर चालण्यामध्ये एक वेगळा आनंद असतो याच्यामध्ये काही शंका नाही. पण नंतर नंतर पालख्यांचं पुण्यामध्ये येणारं जे आगमन आहे ते बेभरवशाचं झालं. एके वर्षी तुकोबारायांची पालखी 8:30 वाजता आली आणि त्याच्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आली. त्या दिवशी थोडासा पाऊसही पडला आणि बाल संस्कार केंद्राची जवळपास 101 मुलं बरोबर होती आणि आपला 700-800 साधकांचा वर्ग होता आणि 6:30 वाजल्यापासून 9:30 पर्यंत, कारण त्या पालख्या जाऊन त्याच्यात सहभागी व्हायला 9:30 वाजले आणि तिथून बाहेर पडायला अलका टॉकीज चौकात बाहेर पडायचं म्हटलं तरी देखील 10:15 झाले. नंतर आम्ही एकदा पालखीबरोबर चालूनच पाहिलं तर असं लक्षात आलं की या पालख्या होळकर ब्रिज पशी ज्ञानोबांची पालखी 4:15-4:30 येऊन थांबलेली होती पण तुकोबांची पालखी गेल्याखेरीज ज्ञानोबांची पालखी येत नाही आणि तुकोबांची पालखी वाकडेवाडीला जवळपास 3 तास थांबली. त्या वर्षी देखील तुकोबांची पालखी फर्ग्युसन कॉलेज पासून जायला 8:15 झाले आणि मग ज्ञानोबांची पालखी गेली. हे जे ताटकळवणं आहे कशा करता आणि का काही कळायला मार्ग नाही पण यामुळं या गोष्टीमध्ये न सापडता आपण दिंडीचा उत्सव करतच राहू असं ठरवलं. पण फर्ग्युसन कॉलेज पाशी नको जमा व्हायला, त्याच्याऐवजी आपण SP कॉलेजमध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आणि तेही ज्या दिवशी पालख्या पुण्यातून प्रस्थान करतात त्या दिवशी संध्याकाळी, म्हणजे मग ट्रॅफिक आणि कशाचाच अडथळा येणाऱ्या लोकांना होत नाही. अशा तऱ्हेने आपण यावर्षी सोमवारी पालख्या सासवडकडे जायला निघतील सकाळी, आणि सोमवारी संध्याकाळी आपण एसपी कॉलेजमध्ये 7 ते 8 असं भजनासाठी आणि दिंडीसाठी म्हणून एकत्र जमणार आहोत. दरवर्षी आपण ते करतो, तुम्हाला माहित आहे. ज्ञानोबांच्या प्रस्थानाला आळंदीहून आता अगदी मोजके 24 तास राहिलेले आहेत, हो ना. असं असल्यामुळं आपल्या या सत्संगामध्ये काही आपण सामूहिक भजन म्हणू. पहिलं भजन मिलिंद दादा आपल्याला सांगतील.
कांदा मुळा आणि भाजी योगी विठाबाई माझी,
कांदा मुळा आणि भाजी योगी विठाबाई माझी,
कांदा मुळा आणि भाजी योगी विठाबाई माझी,
कांदा मुळा आणि भाजी अवघी विठाबाई माझी,
अवघी विठाबाई माझी, हो अवघी विठाबाई माझी,
अवघी विठाबाई माझी, हो अवघी विठाबाई माझी,
अवघी विठाबाई माझी, कांदा मुळा आणि भाजी,
अवघी विठाबाई माझी, कांदा मुळा आणि भाजी,
लसूण मिरची कोथिंबीरी अवघा झाला माझा हरी,
लसूण मिरची कोथिंबीरी अवघा झाला माझा हरी,
अवघा झाला माझा हरी, हो अवघा झाला माझा हरी,
अवघा झाला माझा हरी, हो अवघा झाला माझा हरी,
अवघा झाला माझा हरी, कांदा मुळा आणि भाजी,
अवघा झाला माझा हरी, कांदा मुळा आणि भाजी,
मोठ विहीर नाडा दोरी अवघी व्यापिली पंढरी,
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 अवघी व्यापिली पंढरी, हो अवघी व्यापिली पंढरी,
अवघी व्यापिली पंढरी, हो अवघी व्यापिली पंढरी,
अवघी व्यापिली पंढरी, कांदा मुळा आणि भाजी,
अवघी व्यापिली पंढरी, कांदा मुळा आणि भाजी,
सावता म्हणे केला मळा विठ्ठलपाई गोवी लागळा,
सावता म्हणे केला मळा विठ्ठलपाई गोवी लागळा,
विठ्ठलपाई गोवी लागळा, हो विठ्ठलपाई गोवी लागळा,
विठ्ठलपाई गोवी लागळा, हो विठ्ठलपाई गोवी लागळा,
विठ्ठलपाई गोवी लागळा, कांदा मुळा आणि भाजी,
विठ्ठलपाई गोवी लागळा, कांदा मुळा आणि भाजी,
कांदा मुळा आणि भाजी, अवघी विठाबाई माझी,
कांदा मुळा आणि भाजी, अवघी विठाबाई माझी,
अवघी विठाबाई माझी, हो
अवघी विठाबाई माझी,
अवघी विठाबाई माझी हो, अवघी विठाबाई माझी,
अवघी विठाबाई माझी कांदा मुळा आणि भाजी,
अवघी विठाबाई माझी कांदा मुळा आणि भाजी,
कांदा मुळा आणि भाजी अवघी विठाबाई माझी,
कांदा मुळा आणि भाजी अवघी विठाबाई माझी। कांचन सा अजित तुला सांगायचे नंतर। हो, वारकरी पद्धतीच जुन्या संतांच असं अशी भजन आपण म्हणणार।
अवघे जेणे पाप नाशे,
अवघे जेणे पाप नाशे,
अवघे जेणे पाप नाशे,
अवघे जेणे पाप नाशे,
तेहे असे पंढरी, तेहे असे पंढरी,
तेहे असे पंढरी, तेहे असे पंढरी,
गात जागा गात जागा,
गात जागा गात जागा,
गात जागा गात जागा,
गात जागा गात जागा,
प्रेम मागा विठ्ठला, प्रेम मागा विठ्ठला,
प्रेम मागा विठ्ठला, प्रेम मागा विठ्ठला,
अवघी सुखाची चराशी,
अवघी सुखा,
अवघी सुखाची चराशी, पुंडलिकासी वोळली, पुंडलिकासी वोळली, गात जागा गात जागा, गात जागा गात जागा,
गात जागा,
प्रेम मागा विठ्ठला, प्रेम मागा विठ्ठला,
प्रेम मागा विठ्ठला, प्रेम मागा विठ्ठला,
तुका म्हणे जवळी आले,
तुका म्हणे जवळी आले,
तुका म्हणे जवळी आले,
तुका म्हणे जवळी आले,
उभे ठेले समचरणी, उभे ठेले समचरणी,
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 गात जागा गात जागा,
गात जागा गात जागा,
गात जागा गात जागा,
गात जागा गात जागा,
प्रेम मागा विठ्ठला, प्रेम मागा विठ्ठला,
मागा विठ्ठला, प्रेम मागा विठ्ठला,
प्रेम मागा विठ्ठला, प्रेम मागा विठ्ठला,
प्रेम मागा विठ्ठला, प्रेम मागा विठ्ठला। अचित ये नीला तो आली है का? नहीं है, खाली है, येते हो।
येती आपुसे जातिया धाडी निरोप
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 पंढरपुरी आहे पंढरपुरी आहे
पंढरपुरी आहे पंढरपुरी आहे
पंढरपुरी आहे पंढरपुरी आहे
पंढरपुरी आहे पंढरपुरी आहे
माझा माय बाप
माझा माय बाप
माझा माय बाप यैवो 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 विठाबाई माऊलीये
यैवो विठाबाई माऊलीये
येई विठाबाई आई माऊलीये
येई विठाबाई आई माऊलीये
निघळावरी कर निघळावरी कर
निढळावरी कर
निढळावरी कर निढळावरी कर
निढळावरी कर निढळावरी
ठेवून वाट पाहे
ठेवून
आई वाट पाहे
आई वाट पाहे
तुझी वाट पाहे
तुझी वाट पाहे
जैवो यैवो यैवो विठाबाई माऊलीये
जैवो यैवो यैवो विठाबाई माऊलीये
येई विठाबाई आई माऊलीये
येई विठाबाई आई माऊलीये
पितांबराची कास शेला गगनी झळकला
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 गरुडावरी बैसोनी गरुडावरी बैसोनी
गरुडावरी बैसोनी गरुडावरी बैसोनी
गरुडावरी बैसोनी गरुडावरी बैसोनी
गरुडावरी बैसोनी गरुडावरी बैसोनी
माझा कैवारी आला
माझा कैवारी
माझा कैवारी आला यैवो 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 विठाबाई माऊलीये
यैवो विठाबाई माऊलीये
येई विठाबाई आई माऊलीये
येई विठाबाई आई माऊलीये
विठोबाचे राजामहा नित्य दिवाळी
विठोबाचे राजामहा नित्य दिवाळी
अहो विठोबाचे राजामहा नित्य दिवाळी
विठोबाचे राजामहा नित्य दिवाळी
विष्णुदास नामा विष्णुदास नामा
विष्णुदास नामा विष्णुदास नामा
विष्णुदास नामा विष्णुदास नामा
विष्णुदास नामा विष्णुदास
जीवे भावे ओवाळी जीवे भावे ओवाळी
जीवे भावे
जैवो 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 विठाबाई माऊलीये
जैवो जैवो विठाबाई माऊलीये
निढळावरी कर निढळावरी कर
निढळावरी कर निढळावरी कर
ठेवुनी वाट पाहे,
ठेवुनी वाट पाहे,
आई वाट पाहे,
आई वाट पाहे,
तुझी वाट पाहे,
तुझी वाट पाहे,
जैवो 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 विठाबाई माऊलीये,
जैवो 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 विठाबाई माऊलीये,
विठाबाई माऊलीये,
विठाबाई माऊलीये,
विठाई माऊलीये,
विठाई माऊलीये।
तुझी आणवाही न गा देवराया, देवराया,
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 बहु आवडसी जीवा पासोनिया,
बहु आवडसी जीवा पासोनिया,
बहु आवडसी जीवा पासोनिया,
बहु आवडसी जीवा पासोनिया,
कानडिया विठोबा कानडिया,
कानडिया विठोबा कानडिया,
कानडिया विठोबा कानडिया,
कानडिया विठोबा कानडिया,
बहु आवडसी जीवा पासोनिया,
बहु आवडसी जीवा पासोनिया,
बहु आवडसी जीवा पासोनिया,
बहु आवडसी जीवा पासोनिया,
बाप रखुमा देवी वरु विठ्ठलुराया,
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 बहु आवडसी जीवा पासोनिया,
बहु आवडसी जीवा पासोनिया,
बहु आवडसी जीवा पासोनिया,
बहु आवडसी जीवा पासोनिया,
कानडिया विठोबा कानडिया,
कानडिया विठोबा का क्या,
कानडिया विठोबा कानडिया,
कानडिया विठोबा कानडिया,
कानडिया
विठोबा कानडिया,
कानडिया
विठोबा
कानडिया, कानडिया विठोबा कानडिया,
कानडिया,
कानडिया विठोबा कानडिया,
कानडिया विठोबा कानडिया,
बहु आवडसी जीवा पासोनिया,
बहु आवडसी जीवा पासोनिया,
बहु आवडसी जीवा पासोनिया,
बहु आवडसी जीवा पासोनिया,
बाप रखुमा देवी वरु विठ्ठलुराया,
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 देवा विठ्ठलुराया,
देवा विठ्ठलुराया,
देवा विठ्ठलुराया,
देवा विठ्ठलुराया,
बाप रखुमा देवी
बा परखुमा देवी वरु विठ्ठलुराया
बा
परखुमा देवी वरु विठ्ठलुराया
बहु आवडसी जीवा पासोनिया
बहु आवडसी जीवा पासोनिया
बहु आवडसी जीवा पासोनिया बहु आवडसी जीवा पासोनिया
आवडसी जीवा पासो ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम 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 ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम 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 ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम महाराज ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम 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 हरि हरि माऊली तुकाराम माऊली तुकाराम माऊली तुकाराम महाराज ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम माऊली तुकाराम माऊली तुकाराम माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम माऊली तुकाराम माऊली तुकाराम हरि हरि हरि
बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघु हरि हरि। ज्ञानोबा पुण्यातील येतील तर आपण आज संधी मिळाली नेमका आदला दिवस आहे त्यामुळं आजपासूनच माझी अशी भावना कल्पना की सोमवारच्या आपल्या दिंडी उत्सवाचे वेध आपल्याला लागावेत। खर तर इतका रसमय कार्यक्रम झाल्यानंतर आता प्रश्न हे कसे गद्यच राहणार। आज प्रश्न नकोतच, त्याच्याऐवजी आपण परत नामच घेऊ। हरी हरी। श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण
श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण
बोला पुंडली गवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।
श्रीराम काही निवेदन आहे? आता जसं स्वामी